सुपर हिट 93.5 रेड एफ एम वर नमस्कार, मी आहे संग्राम. हाय, कोण बोलताय?
हाय, दिस इज ओमेश्वरी स्पीकिंग.
आपण शहरात राहतो म्हणून आपलं आणि निसर्गाचं नातं जरा तुटल्यासारखं झालंय का? म्हणजे आता वसंत ऋतू आला हे काही फार आपण कोणी नोटीसही केलं नसेल.
हो बरोबर आहे, खूपच तुटलेला वाटतो. माहिती का काय झालं, आता मी बोलत होते एका मित्राशी, जस्ट कालच बोलत होते, तर आमचा असाच वाद झाला. तो म्हणे आता वसंत ऋतू आहे, आणि मी म्हणे आता कुठे आहे, ते पाऊस पडल्यानंतर पाऊस वगैरे पडला झाला आणि मगच होतं ना, तेव्हाच पुणे येणार ना. तो इतकाच चिडला तो मला, माहिती काय म्हणाल, म्हणा जा तू शाळेत जा, नर्सरी केजी मध्ये जा आणि शिकून ये. आणि मग खरंच म्हणजे आता आपल्या घरी आता झाडं बिडं काही नसतातच, फुलं वगैरे कुठे दिसणार आपल्याला. तर असं झालंय, तर माझ्या मनात आता असं लक्षात होते, आता नॉर्मली काय असतात स्कूलमध्ये जाणारी पोरं असतात ना, तेव्हा त्यांच्या आई वडिलांचं जसं ब्रशअप होतं ना, तसंच होणार आहे माझं असंच वाटतं.
म्हणजे तुला मूल होणार आहे लवकरच?
नाही नाही नाही, लग्न व्हायचं आहे अजून.
बर बर बर, कधी करतेस?
बघूया एका वर्षात.
काय जोडीदार सापडलाय का पण?
नाही नाही नाही, प्रयत्न सुरू आहे.
बर बर बर, जोडीदार सापडला की ते पहिलं वर्ष तरी सगळे हे ऋतू बितू लक्षात राहतात.
हो हो हो, नक्कीच. आणि आता विचार करत होते फेसबुकवर, म्हणजे माझ्या काही मैत्रिणींनी वगैरे ते असे फोटो टाकले, त्यांच्या घरी हे असतात ना फुलं, फुलांची झाडं वगैरे, तर आता यावेळेला असं फ्लॉर्स वगैरे दिसतात. मी आता विचित्र आहे, मग सिंगल की काय, म्हणजे असे घरच्या कोंड्या वगैरेच्या फोटो असं काय टाकतात लोक?
अवघड आहे.
संग्राम बोलतो,
पुणेकर फुलतो. वसंत ऋतू असल्यामुळे ते फुलतोच फुलतो केलं, चालेल काही हरकत नाही. कॉंग्रॅच्युलेशन, आणि मी तुला पाठवतोय हार्ड कोरच्या कॉन्सर्टला.
थँक्यू थँक्यू.
9:27 ऑन द क्लॉक, कमिंग अप इन जस्ट अ बिट, सुपर हिट गाणं. आणि त्याच्यानंतर माझ्या बरोबर असतील लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर. मी आहे संग्राम, 93.5 रेड एफ एम. बाजा.